26 1659 अफजल खानाचा मंदिरांवर हल्ला. एका मागोमाग विस्तारत चाललेले स्वराज्य आणि शहाजी राजांनी त्यास रोखण्याबाबत दाखवलेली अनुत्सुकता, यामुळे आता सर्व शक्तीने प्रहार करून
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.